हरिः ॐ। ऊर्क्ष मे सूनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतम् च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रम् च मौद्भिद्यम् च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टम् च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णम् च मे पूर्णतरम् च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मेनम् च मे क्षुष्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम् च मे यश्च मे शीशम् च मे त्रिपुष्य मे श्यामम् च मे लोहम् च मे अग्निश्च मापश्च मे वीरूधश्च मोषधयश्च मे कृष्टपच्यम् च मे कृष्टपच्यम् च मे ग्राम्याश्च मे पशवारण्याश्च यज्ञेन कल्पताम् वित्तम् च मे वित्तिश्च मे भूतम् च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे रथश्च मे मश्च मैतिश्च मे गतिश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता सादर करतील।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी आणि मातोश्री सौ सरलाताईंचं सहजीवन हे नुकत्याच उमललेल्या फुलासारखं सदा सतेज होतं। त्यांचं सहजीवन हे पहाटे पहाटे दरवळणाऱ्या प्रसन्न सुगंधासारखं होतं। स्वामी सांगत असत की मी आणि सरलाताई जवळजवळ 60-65 वर्ष एकत्र आहोत, पण आम्हाला कधीही एकमेकांच्या सहवासाचा कंटाळा आला नाही। याला कारण म्हणजे सरलाताईंचं अकृत्रिम प्रेम। त्यांचं लहानपणापासूनच माझ्यावर अगदी नैसर्गिक प्रेम आहे। त्या लहानपणी मला मुठीतून काजू बेदाणे बदाम आणून देत। मी त्यांना माझ्या खिशातून खारीक रेवडी लाया फुटाणे असं काढून देत। मी दुपारच्या वेळी मित्रांबरोबर अंगणात खेळत असे त्या त्यांच्या घरातल्या पायरीवर बसून खेळ बघत असत। मी जिंकलो की त्यांना खूप आनंद व्हायचा। आम्ही दोघं कुसवावर चढून फुलं काढत असू। वयाच्या 3-4 वर्षापासून आम्ही एकत्रित आहो। वस्तुत सरलाताई श्रीमंत घराण्यातल्या, तरुणपणी त्यांना त्यांच्यासारखा श्रीमंत घरातला पती मिळाला असता, पण सरलाताईंना फक्त माझ्याशीच विवाह करायचा होता। त्या काळी पण त्या त्यांच्या निश्चयावर ठाम होत्या। लग्नाच्या वेळी त्यांना खूप फणफणून ताप आला, पण त्याही परिस्थितीत तो विवाह पार पडला। स्वामी बोलत असताना मी सरलाताईंना म्हटलं, बापरे इतक्या तापात तुम्हाला कसं काय एवढं निभलं? सौ सरलाताई म्हणाल्या, अगं खरं तर यांच्या मनात विवाह न करता गावोगाव जाऊन भगवद्गीता सांगावी असं होतं, पण ते तयार झाले होते तेवढ्यात लग्न करून घेतलं। एक खात्री मला निश्चित होती की यांनी एकदा जबाबदारी घेतली की ते पूर्णत पार पाडतील। सौ सरलाताईंच्या या बोलण्यावर आम्ही खूप हसलो। स्वामी म्हणाले, सरलाताईंचा पहिल्यापासूनच माझ्यावर सगळ्याच बाबतीत अतूट विश्वास आहे। त्या विश्वासाच्या बळावरच मी पुढे देखील हे पारमार्थिक कार्य सहजपणे करू शकलो। माझं दैव अनुकूल होतं म्हणूनच मला सरलाताईंसारखी पत्नी मिळाली। तसं सतत मायाबरोबर राहणं ही अवघड गोष्ट आहे, कारण मी कडक शिस्तीचा आहे। माझे विचार समजून घेऊन तसं वागणं सोपं नाही, स्वतःला बाजूला ठेवावं लागतं। संतांची खऱ्या अर्थाने पत्नी होणं हे कठीण काम आहे। मी भगिनी वर्गासाठी जे काम करू शकलो त्याचं कारण म्हणजे सरलाताईंची उत्तम साथ। त्या जर पत्नी म्हणून नसत्या तर मी हे काम करू शकलो नसतो। मला आवडणारे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत। गुणांनीच मनुष्य प्रिय होतो। त्या मनाच्या नादी लागत नाहीत, त्यांच्याकडे मूड स्विंग्स नाहीत, त्या सहजच प्रसन्न चित्तांनी असतात। मज व्यापका गवसणी मन तुझे, स्वामी सौ सरलाताईंच्या विषयी बोलताना मोठ्या कौतुकाने बोलत असत. पूर्वी स्वामींकडे भागेश्वर निवासमध्ये दर रविवारी ध्यान नावाचं केंद्र असे. सुरुवातीला स्वामी नाभी पासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत ही स्वामी स्वरूपानंद विरचित प्रार्थना म्हणत असत. थोड्या वेळ ध्यान होई नंतर स्वामी 5-10 मिनिटे निरूपण करत. निरूपण झाल्यानंतर स्वामी श्रीराम जयराम जय जयराम हे नाम सांगत असत आणि मग बाकीचे सगळे साधक ते नाम घेत असत. रंगून जाऊन नाम घेणाऱ्या आणि सांगणाऱ्या स्वामींना पाहणं हा वेगळाच अनुभव असे. एकदा मी मंगेशला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला रविवारी केंद्रात घेऊन गेले. तेव्हा तो 6-7 वर्षाचा असेल. थोड्या वेळ चुळबुळ करत थोड्या वेळ शांत असा तो केंद्र संपेपर्यंत बसला. दुसऱ्या दिवशी दुपारी 11 वाजता तो घरातल्या हॉलमध्ये गादीवर मांडी घालून बसला आणि त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच तो केंद्रात आला होता. तिथली तो नक्कल करतोय म्हणून मी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर 1/2 पाऊण तास झाला तरी तो डोळे मिटून बसल्या जागी डोलत श्रीराम जयराम जय जयराम असा जप अखंड करत राहिला. मी त्याला हलवलं तरी तो उठला नाही. मग जवळजवळ 2 तास झाले तरी तो तोंडाने जप पुटपुटत होता. त्याचा चेहरा तांबडाबुंद झाला होता आणि तो घामाने पूर्ण निथळत होता. मी त्याच्या डोक्यावर गार पाण्याचा टॉवेल ठेवला. परत परत त्याला हलवून उठवलं. तो उठला थोडस जेवला आणि बहुतेक दमून झोपून गेला. त्याला उठल्यावर विचारलं तू असं 2 तास एका जागी बसून जप कसं काय करत होतास. तो काही नाही असं म्हणून खेळायला पण गेला. मला या सगळ्या प्रकाराची गंमत वाटली म्हणून मी स्वामींना सांगितलं. स्वामी म्हणाले लहान मुलं फार निर्मळ निरागस आणि संवेदनाक्षम असतात म्हणून पवित्र गोष्ट ते चटकन कॅश करतात. काही वेळा हा परिणाम तात्पुरता पण असतो. तो विषय तिथेच संपला. नंतर मंगेश 15-16 वर्षाचा असताना अक्कानी सांगितलं म्हणून गुरुपौर्णिमेच्या पूजा चालू असताना आला. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि त्यालाही काही कळायच्या आत तिथल्या तिथे तो ध्यानाला बसला. मला आणि अक्काला खूप आश्चर्य वाटलं कारण त्याचा परमार्थाकडे कल नाही. नंतर मंगेश 2-4 दिवस ध्यानाला बसत होता. मला म्हणाला ध्यानाला बसल्यावर मला कमळ त्रिशूळ अग्नीच्या ज्वाळा असं काही काही दिसतं. मला ते सगळं फार अनकम्फर्टेबल वाटतं. मी मुळीच ध्यानाला बसणार नाही. आणि नंतर तो खरंच बसला नाही. मी स्वामींना विचारलं ज्याला या प्रांतात काही गम्य नाही त्याला त्याची थोडीशी तरी आपोआप अनुभूती आली आणि या ध्यानासाठी जो खरंच खूप अर्थ आहे त्याला प्रयत्न करूनही वाट पाहावी लागते असं का होतं. स्वामी म्हणाले तुला असं वाटतं की त्याला काही गम्य नाही. हा काही एका जन्मातला प्रवास नसतो. जोपर्यंत जीव परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत प्रवास चालू राहतो. पूर्वी कधीतरी त्या जीवावर सत्संगतीचे संस्कार झाले असणार त्याचा हा परिणाम आहे. कधीतरी एखाद्या प्रसंगाने किंवा एखाद्या सूचक वाक्याने काही जण एकदम या बाजूला वळताना दिसतात. त्याचं कारण पूर्वजन्मांमध्ये काही थोडीफार साधना घडलेली असते. पण मुख्य गोष्ट आहे ती सद्गुरूंकडे येऊन त्या ठिकाणी स्थिर होणं. ते सांगतील ती साधना करून ते ज्या आत्मानंदात राहतात त्या आनंदात आपण मिसळून जाणं. बाकी काही दृश्य दिसणं नाद ऐकू येणं शरीर थरथरणं या गोष्टींना फारसं महत्व देऊ नये. आमच्या घरी गुरुवारची सकाळ विशेष आनंदाने उगवायची कारण त्या दिवशी स्वामी घरी यायचे आणि आम्हाला घेऊन ध्यानाला बसायचे. ध्यानानंतर स्वामी उत्स्फूर्तपणे काही बोलत. एकदा विषय असा होता की काही सेवाभावी संस्था या दुःखी कष्टी किंवा व्याधीग्रस्त लोकांसाठी काम करतात. काही काही मोठी मंडळी अशा लोकांच्या दुःख निवारणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचतात. मग हा परमार्थ नाही का? हे पारमार्थिक कार्य नाही का? या संदर्भात बोलताना स्वामी म्हणाले जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं तुकोबांनीच म्हटलं आहे. जीवनामध्ये 2 गोष्टी आहेत, एक ऐहिक आणि दुसरी पारमार्थिक किंवा आध्यात्मिक. समृद्ध जीवनासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. ऐहिक जीवनामध्ये निरोगी आयुष्य पाहिजे, चांगली सांपत्तिक स्थिती पाहिजे, त्यासाठी अनेक लोक काम करतात. जगामध्ये आणखीन एक गोष्ट अत्यंतिक आवश्यक आहे, ती म्हणजे आत्मबोध होणं, निरतिशय आनंद प्राप्ती होणं. अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती अशी 2 अंग या जीवनाची आहेत. जे मोठे मोठे समाजधुरीण आहेत त्यांच्या प्रयत्नांनी, काही बाई आपल्या प्रयत्नांनी थोडी दुःखनिवृत्ती होईल, पण निरतिशय आनंद प्राप्ती या कोणत्याच गोष्टीने होणार नाही. ब्रह्मानंद, आत्मानंद, शाश्वत आनंद ही निराळीच गोष्ट आहे. केवळ दुःख निवृत्ती हे जीवनाचं साफल्य नाही, तर निरतिशय आनंद प्राप्ती हे आहे. म्हणून कोणीही कितीही ऐहिक गोष्टीत भर घातली तरी ते ज्ञानोबा तुकोबा होऊ शकत नाही. समाजधुरीण आणि संत यांच्यात काय फरक आहे? कारण दोघेही दुःख निवृत्त करतात, पण ऐहिक दुःख निवृत्तीला मर्यादा आहेत. एक दुःख निवृत्त झालं तर दुसरं दुःख कोसळणारच नाही असं नाही. समाजधुरीण हे थोरच असतात, पण ही मंडळी म्हणजे संत नव्हे. संत आत्मानंद प्राप्त करून देतात, आत्म्याची ओळख करून देतात. तत्वमसी हा उपदेश फक्त संतच करतात. तूच तो सच्चिदानंद आत्मा आहेस असा बोध करून देतात. काही बाही दुःख निवृत्ती इतर लोक करून देतील, पण निरतिशय आनंद प्राप्ती फक्त संतच करून देतात. म्हणून संतांचं कार्य हे सर्वश्रेष्ठ आहे. संतांचं जीवन हे समृद्ध असतं, आणि खऱ्या अर्थाने जीवनाची समृद्धी संतच सांगू शकतात. संतांच्या कार्यात भक्ती असते. ते सांगतात, ईश्वरानुराग पाहिजे, त्याशिवाय शांती नाही, खरा आनंद नाही. हे संतांचं स्वतंत्र कार्य आहे, हे पारमार्थिक कार्य आहे. एका संध्याकाळी स्वामी बोलत होते, म्हणाले, उत्तम माणूस घडवणं हे आपल्या केंद्राचं काम आहे. अध्यात्माच्या पायावर जे जीवन जगलं जातं ते उत्तम जीवन. एकदम फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला नकोत, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी. साधं राहावं, साधं खावं, साधं बोलावं, गोड बोलावं. अंतरास लागेल डका ऐसे बोल बोलू नका. जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. बोलता बोलता स्वामींच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव आले. म्हणाले, सासूला जेव्हा सून मुलीसारखी वाटायला लागेल आणि सुनेला जेव्हा सासू आईसारखी वाटायला लागेल तेव्हा आपलं काम सुरळीत चाललंय असं समजूया. कसं असतं माहितीये का? मुलगी जेव्हा माहेरी यायला निघते तेव्हा आई म्हणते, आणाबाई फणी, घालाबाई वेणी, येऊ द्या राणी माहेराला. तीच आई जेव्हा सून तिच्या माहेरी जायला निघते तेव्हा म्हणते, आणाबाई फणकट, घालाबाई वेणकट, जाऊ द्या सुनकट माहेराला. असा वाटणारा फरक कमी झाला की आपल्यातला बदलायला सुरुवात झाली असं समजायला काही हरकत नाही.
माझे सावळे सुंदर सुंदर रूप मनोहर आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर जन्मो जन्मी जन्मो जन्मी जन्मो जन्मी ऐसे मागित ले तुझ जन्मो जन्मी ऐसे मागित ले तुझ आम्हासी साध द्यावे आता सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे तुका म्हणे तुझ ऐसेची दया ध ध नी नी मम ध ध ग ग मम सा ग म ग सा नि नि सा ग म ध नि सा नि नि सा सा ध ध नी नी मम ध ध ग ग मम सा सा ग ग सा सा ग ग मम सा सा ग ग मम ध ध सा सा ग ग मम ध ध नी नी सा सा ग ग मम ध ध नी नी सा सा तू का म्हणे तुझ ऐसेची दया ढूंढिता सकळ नाही आम्हा सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माधे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे
परमपूज्य स्वामीजी यास विनम्र प्रणाम. विषयांच्या ठाई लागे अति ओढ मनाची ही खोड स्वाभाविक तयासी अभ्यासे वळवोनी आत बुडे हृदयात ऐसे करी. स्वामीजी मला तुमच्याकडून ध्यानाच्या पूर्वतयारीबद्दल मार्गदर्शन हवे आहे. मी खूप कमी वेळ ध्यानाला बसते, जेमतेम अर्धा तास, ते सुद्धा अलार्म लावून कारण डबा करायचा असतो. सकाळी उठल्यापासून ध्यानाला बसेपर्यंत अर्धा तास तरी इतर कामात जातो. त्या अर्ध्या तासात ध्यानाकरता आवश्यक असा माइंडसेट कसा करावा किंवा वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास मनाची तयारी कशी करावी जेणेकरून ध्यानाला बसल्यावर माझा बराचसा वेळ जो इकडे तिकडे जातो तो कमी होईल, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. खूप चांगला प्रश्न आहे असं मला वाटतं. विषयांच्या ठिकाणी जी ओढ घेण्याची स्वाभाविक अशी मनाची खोड आहे, अभ्यासाने मनाला आत वळवून ते हृदयाच्या ठिकाणी बुडेल असं करावं अशी ओवी सुरुवातीला दिलेली आहे. आणि अशी मनाची तयारी कशी करावी असं म्हटलेलं आहे. दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे परमार्थाला अनुकूल अशी मनाची तयारी नेहमीच असणं. ध्यानाच्या आधी अर्धा तास अथवा एक तास कशा प्रकारे आपण मनाला ठेवावं ही एक गोष्ट झाली, पण नेहमीच परमार्थाला अनुकूल असा माइंडसेट आपला कसा असावा याचा विचार जास्त केलेला बरा. आणि दुसरा निश्चितच, ध्यानाला बसण्याच्या नेमकं आधी आपण कशा पद्धतीने भाव ठेवावा, मनाचा मनाकडून कशा रीतीने संकल्प करून घ्यावा, मनाची स्थिती कशी राखावी हा दुसरा भाग झाला. जो पहिला भाग आहे त्याचा अति प्रभाव ध्यानाला बसताना ध्यानाच्या आधी देखील निश्चित असतो. आवाज थोडा मोठा पाहिजे. निश्चितपणे 24 तास जे आपल्या मनामध्ये असतं तर ते ध्यानाला बसण्याच्या अर्धा तास अथवा पाऊण तास आधी देखील असतच असत. खरं म्हणजे ध्यान हे अगदी शास्त्रीय पद्धतीने जर पाहायचं झालं तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि मग ध्यान संभवत. अगदी शास्त्रीय पद्धतीने जर पाहायचं झालं तर, आणि कोणतीही गोष्ट शास्त्रीय पद्धतीनेच पाहिली पाहिजे. म्हणून 24 तास मी म्हणेन किंवा ध्याना व्यतिरिक्तच जे सर्व जीवन आहे ते जीवन हे यम याचा अर्थ मानसिक जी व्रत आहेत, नियम वा मानसिक व्रत आहेत, ती मानसिक व्रत म्हणजे अहिंसा, मनामध्ये हिंसेचा भाव न उठणं, सत्य सत्य स्वरूप परमात्मा तो कायमच प्राप्तव्य आहे असं वाटणं, अस्तेय म्हणजे मी मुळातच आत्मा आहे, परिपूर्णच आहे, जीवनात अपूर्णतेचा बोध क्षणाक्षणाला देहधारी माणसाला होत असतो, प्रत्येक क्षणाला आपल्या अपूर्णतेचा बोध असतो, कधी आपली बुद्धी पुरेशी नाही असं वाटत असतं, कधी आपली शक्ती पुरेशी नाही असं वाटत असतं, कधी आपल्याला मिळणारे विषय आहेत ते पुरेसे नाहीत असं वाटत असतं, कधी आपल्याला मिळणाऱ्या सुखांमध्ये कमतरता आहे असं वाटत असतं, कधी धनाची अपेक्षा असते कधी मानाची अपेक्षा असते. अस्तेय हा एक असा मानसिक अभ्यास आहे की मी मुळातच परिपूर्ण नित्य तृप्त आत्मा असल्यामुळं मला अतृप्तीच नसल्यामुळं मला काहीही नको, जगताकडून माझी कसलीच अपेक्षा नाही. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याचा अर्थ आपण जसं समजतो तसा इंद्रिय नियमन हा आहेच आहे, पण खरा अर्थ ब्रह्मचर्याचा जे सत्य आणि शाश्वत अविनाशी आणि चैतन्य स्वरूप एकमेवा द्वितीय असं परमतत्व आहे त्या परमतत्वामध्ये राहण्याचा नेहमीच अभ्यास करणं. असा अभ्यास केल्यामुळं किंवा असा अभ्यास करायला प्रवृत्त झाल्यामुळं स्वाभाविकच तो विषयांकडे ओढ घेणार नाही. म्हणून इंद्रियांचं नियमन पर्यायानी अर्थ आहे इंद्रियांचं नियमन हा. पण मानसिक रीतीने इंद्रियांचं नियमन हा यम या खाली मानसिक व्रतांखाली घेतलेला अभ्यासच आहे. आणि अपरिग्रह मला वाटतं मी मोठा करायला सांगितलं तिथं काहीतरी गडबड झाली. हे बंद करून बघ बरं त्याचा इको येतोय का. अपरिग्रह बरं त्याच्यातून आवाज परत येत होता हा तिथूनच हो का. अपरिग्रह ही देखील अशी गोष्ट आहे की परिग्रह हा न टाळता येण्यासारखी प्रत्यक्षात गोष्ट असताना तुम्ही सतत कोणाकडून तरी काहीतरी घेत असता. मनानी मात्र अपरिग्रही हा मानसिक व्रताचा भाग सांगितलेला आहे. अपरिग्रह प्रत्यक्षत अशक्यच आहे. कोणाकडूनही काहीही न घेणं ही गोष्ट अशक्य आहे. आपलं जीवन सर्वस्वी परावलंबी आहे. जीवन जगण्यासाठी परिग्रहच आवश्यक आहे. तरी देखील मनानी मनत मला कोणाकडूनही काहीही नको मी परिग्रही नाही अशा प्रकारचा पूर्ण भाव असणं गरजेचं आहे. एकदा असं झालं की एका उत्सवासाठी एका व्यापाऱ्याने 5 साखरेची पोती बैलगाडीमध्ये घालून गोंदवल्याला आणून दिली महाराजांकडे. तर कोणीतरी भक्त हसत हसत महाराजांना असं म्हणाला की किती छान सोय झाली आपली. या माणसाने एवढी साखर आणून दिली तर आपल्या उत्सवाची सगळी ददात मिटली. तर महाराज म्हणाले आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे. त्या व्यक्तीने दिलं तर रामाने दिलं. ती व्यक्तीही महाराजांच्या परीने गौण ठरली. दुसरं म्हणजे याच्यात अपरिग्रह हा मानसिक जो मानसिक व्रत आहे तर त्या व्रताचं संपूर्ण परिपालन आहे. कोणाही व्यक्तीकडून मला काही मिळालेलं नाही. मानसिक रीतीने रामानेच मला दिलेलं आहे अशा प्रकारचा भाव. मी जास्त खोलात जातोय असं तुम्हाला वाटेल पण ही ध्यानाची पूर्वतयारी आहे. होतं असं की प्रत्यक्षत श्रवणाला आपण येतो आपल्याला विचार पटायला लागतात करण्याची प्रेरणा निर्माण होते. हळूहळू आपण ध्यानाला बसू अशा प्रकारे तीव्र इच्छा देखील निर्माण होते पण या गोष्टी राहून जातात. या गोष्टी राहून जातात. ध्यानाकरता आवश्यक असं शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे हे समजून घेणं आणि तशा प्रकारे वर्तन करणं हे राहून जातं. तसंच काही कायिक व्रत सांगितलेली आहेत प्रत्यक्ष शरीराने आचरण्याची व्रत. त्याच्यामध्ये शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान अशा प्रकारची कायिक व्रत शरीरांनी करण्याची इंद्रियांनी आचरण्याची अशी व्रत सांगितलेली आहेत. अंतर्बाह्य शुद्ध असं असावं. शौच हे सतत आपल्या जवळ असावं कारण शौचाचा आणि आरोग्याचाही जवळचा संबंध आहे. ध्यानाशी तर आहेच सामाजिक जीवनाशी आहे रोगराईशी आहे. त्या लोकांच्या हाताच्या नखामध्ये मळ आहे कानात मळ आहे समर्थांनी तिथपासून सुरुवात केलेली आहे. परमार्थ सांगण्यासाठी दात स्वच्छ नाहीत. काही काही मंडळी अशी जवळ आली तर वास येतो तोंडाचा. त्यांना स्वतःला किती अस्वस्थ वाटत असेल. ध्यान चांगलं न होण्यासाठी स्वतःची अस्वस्थता स्वतःच्या शौच या गोष्टीमुळेच केवळ दूर होऊ शकते. आपण जागरूक असलं पाहिजे, कारण त्याचा मनाशी मन शांत करण्याशीही निकटचा संबंध आहे. तसं संतोष याबद्दल सांगताना असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारची कर्म करत असताना जी प्राप्त आणि वाट्याला आलेली कधी कधी कष्टाची असतील, कधी कधी न आवडणारी असतील, कधी कधी आवडणारीही असतील, तसं सर्व प्रकारच्या प्रसंगामध्ये कधी कष्टाचे असतात, कधी दुःखाचे असतात, कधी चांगले असतात. हे विना तक्रार आणि संतोषी वृत्तीनेच घ्यायचे अशा प्रकारचा निर्धार हाही गरजेचा आहे. होतं असं की काम करताना 8 तास काय माझ्या वाट्याला आले, बैलासारखा घाण्याला जुंपलेलं आहे, कसेही विचार असतात काम करताना. काय पूर्व संचित म्हणून इथं लागलो, आपण जिथं काम करतो ती गोष्ट न आवडणं. मानसशास्त्र तर असं सांगतं की तुम्हाला जे करावं लागतं ते जर आवडीनी केलं नाही तर शरीरात विकृती देखील निर्माण होते. समोरचं अन्न देखील आवडीनी संतोषानी खावं. जे हातात काम आहे ते संतोषानी करावं. जर तसं केलं नाही तर प्रत्यक्ष कृती आणि मन यांचा करत असताना संघर्ष होतो, ध्यान नाही चांगलं होणार. ही ध्यानाची पूर्वतयारीच आहे. तप म्हणजे प्रत्यक्षतःच काम करणं, प्रत्यक्षतः तप करणं. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी तपाची व्याख्या केलेली आहे. स्वरूपाच्या ठिकाणी प्रसर होण्यासाठी म्हणून, शिरकाव करण्यासाठी म्हणून प्राण इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करणं, याला तप म्हटलेलं आहे. प्राणांची आटणी म्हणजे प्राण जे आपले 16, 18, 15 असे चालतात मिनिटाला, तर ते कमी व्हावेत. जर मन शांत झालं तर प्राण शांत होतात. प्राण शांत केले तर मन शांत व्हायला मदत होते. विषय अपार विषय जर मनात असतील तर प्राण भराभर चालतात. कोणत्याही प्रकारचा विकार असेल तर प्राण भराभर चालतो. म्हणून निर्वासन राहणं, प्राणांची आटणी करणं, मनाची आटणी करणं, असं खरं म्हणजे असलं पाहिजे की हवं असेल तेव्हा मन वापरेन, नको असेल तेव्हा निर्विचार स्थितीत ठेवून दे. नको असेल तेव्हा नामाचा देखील बोजा घेणार नाही. नाम देखील कधी कधी बोजा असल्यासारखं वाटेल. थोडं नाम घेईन आणि निर्विचारातच जाईन. हवं असेल तेव्हा वापरेन. आणि इंद्रियांची आटणी करणं म्हणजे इंद्रिय योग्य अशा स्वधर्म कर्मांमध्ये वापरण्यात संकोच न करणं, चांगली दडपून दणकून वापरणं. स्वाध्याय म्हणजे गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, ज्ञानेश्वरी दासबोध अशा सारखे अद्वैत ग्रंथ, याचं वाचन चिंतन करणं, याला स्वाध्याय असं म्हणतात. नामस्मरण करणं हे स्वाध्यायातच येतं. ध्यान देखील स्वाध्यायातच येईल. पण हे ध्यान हे त्या ध्यानाचं फारच प्राथमिक स्वरूप असेल म्हणून याच्यात ध्यान धरलं जात नाही. कारण ही ध्यानाची पूर्वतयारी आहे स्वाध्याय. आणि ईश्वर प्रणिधान परमात्मा निर्गुण निराकार असला तरी देखील सावळे सुंदर रूप मनोहर असं म्हटल्याबरोबर हृदय गलबलून येण, ईश्वराला साधन, ईश्वर देखील साधन होऊ शकतो ईश्वर प्राप्ती करता असं लक्षात घेऊन ईश्वराची भक्ती करणं, अशा प्रकारचा भाव 24 तास किंवा शक्य असेल तितका जास्तीत जास्त काळ असला पाहिजे, असलाच पाहिजे. ध्यान चांगलं व्हायचं असेल तरच सांगतोय. आणि मग ते आसन प्राणायाम हे ध्यानाशीच निगडित आहे, पण आसन आणि प्राणायाम केल्यानंतर जो प्रत्याहार म्हणून गोष्ट आहे सूक्ष्म रीतीने ध्यानाला बसल्यावर देखील प्रत्येक इंद्रियांच्या प्रति स्वतःचा जो आहार आहे तो आठवायला सुरुवात होऊ शकते. जसं डोळ्याचा आहार म्हणजे दृश्य जगत, कानाचा आहार म्हणजे शब्द, अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियांचा आपला आपला विषय, तर तो विषय टाकून ती इंद्रिय देखील आत्मसुख मिळवण्यासाठी तत्पर करणं, डोळ्यांनी पाहण्याची इच्छा न ठेवता आत्मसुख आपल्याला प्राप्त व्हावं अशी इच्छा धरणं, कानाचं देखील तसंच आणि सर्व इंद्रियांचं तसंच, याला प्रत्याहार असं म्हणतात. ही सूक्ष्म गोष्ट आहे. आसन प्राणायाम कोणी करेल आणि ध्यान करेल, पण सर्व इंद्रिय देखील आत्मसंस्थ अशी करणं गरजेचं आहे, होणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष हा एक भाग झाला. हा जीवनामध्ये सर्व म्हणजे मानवाचा अन्य मानवांशी जो संबंध आहे तो अत्यंत अविरोध, सरळ, रुजू असा यामुळं घडतो. जसं अहिंसा, सत्य यामुळं बनेलपणा आणि बुडवेपणा हा जर जीवनातून निघून गेला तर कितीतरी कटकटी अशी माणसं, तुम्हाला माहिती आहेत का की सतत बायकोला सांगून ठेवलेलं असतं, याचा फोन आला तर घरात नाहीये म्हणून सांग, त्याचा फोन आला तर अमुक निरोप दे. याचं कारण वर्तन नीट नसतं, अहिंसा सत्य या गोष्टी पाळलेल्या नसतात, याचं ध्यान कसं चांगलं होणार. म्हणून एका बाजूनी समाजामध्ये देखील प्रतिष्ठेनी किंवा समाजाच्या नजरेतच न बसता साधकाचं जीवन जगण्यासाठी अत्यंत अनुकूल अशा रीतीने वर्तन. आणि मग ध्यानाच्या आधीच्या प्रसंगामध्ये का एक अर्धा पाऊण तास जसे वेध लागतात की नाही, ग्रहणाची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी वेधकाल म्हणून सांगितला जातो, कधीपासून वेध लागतात, तसं उठल्यापासून वेधच लागलेला असावा असं मी म्हणे. न घेता देखील, प्रयत्न न करता देखील श्वास आपले ऊर्ध्वगामी होत आहेत की काय, आपण कधी ध्यानाला बसू असं होईल पण अजून 10 मिनिटांनी बसायचंय, आपण तेच आहोत असं तीव्र चिंतन, तीव्र स्मरण, बाकीचा कुठलाही विषय न आठवणं, दिवसात नंतर करायची कोणतीही कर्म त्याचं स्मरण देखील न होणं, ईश्वरा वाचवणी काही आणिक गोमटेची नाही अशा प्रकारचा भाव निर्माण होणं आणि प्रत्यक्षत सुद्धा या भावाचा अभ्यास करणं. आपण कसे देह मन बुद्धी नाही, मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम असा विचार कुठतरी करत राहणं, सद्गुरूंची कृपा आठवणं. एरवी मी ध्यान केलं असतं आणि कसा परमात्मा प्राप्त केला असता शक्य नव्हतं माझ्याच्याने, पण त्यांनी मला मार्ग दाखवला म्हणून हे शक्य झालं. म्हणून सद्गुरूंना आठवणं, सद्गुरूंची कृपा आठवणं, त्यांचे शब्द कानात रुंजी घातल्यासारखे येणं याची गरज आहे. हे जर झालं तर जेव्हा प्रत्यक्ष ध्यानाला बसेल तेव्हा तेथ स्मरतेने आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंकाराचे विषयाचा विसरू पडे. इथं म्हटलेलं विषयांच्या ठाई लागे अति ओढ मनाची ही खोड स्वाभाविक तयासी अभ्यासे वळवोनी आत बुडे हृदयात तैसे करी. सद्गुरु स्मरणाने ते होत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कस मस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी असं तेव्हा होत. आणि तेव्हा आपण इतक्या एक भावानी श्वास घेतो सोहमचे. सोहमच्या श्वासाबद्दल देखील एक प्रश्न आलाय बरं का कुठेतरी आहे. आज चांगले चार एक प्रश्न आले. हे जे सोहमचे श्वास आहेत याच्यात टेक्निकलिटी नाही हा दुसरा मी लगेच घेतोच. टेक्निकलिटीला फार महत्व देऊ नका. भावना अशी पाहिजे इतकी तीव्र पाहिजे की आपण परमात्माच आहोत आपण देह नाहीच आहोत. सोहम भाव निर्माण व्हावा आणि श्वासाकडे लक्ष जावं. मग तुम्हाला मध्यमेतून श्वास घेता येतोय का येत नाहीये घ्यावा. सद्गुरूंनी सांगितलंय तसाच घ्यावा. जितका जमेल तितका जमेल. सद्गुरूंना जसा जमतो अगदी तसाच जमला म्हणजे सद्गुरूंसारखं ध्यान होईल असं कृपा करून समजू नका. ती श्वास प्रक्रिया नसून ती भाव प्रक्रिया आहे. प्रत्येक श्वासाबरोबर भाव असा असला पाहिजे की आपण परमात्म्याला भेटायला चाललोय. सोहम भावनेने परमात्मा स्वरूप होऊन थांबतो आहोत क्षण दोन क्षण असा प्रत्येक श्वासाबरोबर भाव पाहिजे. आणि एवढंच लक्षात घ्यायचं की साध्या नाकपुडीनी असा श्वास घ्यायचा नाहीये. तुम्हाला कंठातून घशातून जो दीर्घ श्वास घेताय तो तसा घ्यायचा आहे. एवढंच लक्षात ठेवा बाकी जास्त याच्यात भरात पडू नका. कारण अगदी तसाचा तसा श्वास जोर तर ती हडेल हप्पी होईल. त्या श्वासात काही दडलेलं नाहीये भावनेत दडलेलं आहे बोधात दडलेलं आहे. जोग महाराज एकदा काशीच्या घाटावरून चाललेले असताना कितीतरी लोक नाक धरून प्राणायाम करतायत वेगवेगळ्या प्रकारे तिथं बसलेत असं पाहिलं त्यांनी. आणि ते एकदम एकदम त्यांनी ललकारी दिल्यासारखं ते म्हणाले हडेल हप एक दो असं म्हणून थोडं अंतर चाललंय. म्हणजे हे सगळे लोक हडेल हप्पी करतायत असं त्यांना वाटत होत. तर श्वास हे निर्देश केलेला जसा आहे सद्गुरूंनी तसा तोच मी आहे या भावाचा पुरेपूर अभ्यास श्वासाबरोबर व्हावा. आणि स्थूल श्वास नाकानी न घेता कंठातून तो घेतला जावा एवढंच मर्म समजा. याच्यापेक्षा जास्त म्हणजे मग मध्यमा शुद्ध झाली म्हणजे मोठ्या आवाजात श्वास येतो ते सगळं आपोआप होईल. त्यांनी म्हटलेलं आहे की श्वास नीट जमत नाही कधी कधी श्वास हृदयापर्यंत चढतात तर क्वचित भ्रूमध्यापर्यंत येतात असं वाटतं. म्हणजे नाभीस्थानापासून इथपर्यंत येतात असं वाटत देखील नाही कधी कधी इथपर्यंतच येतो असं वाटतं. प्रत्यक्षात श्वास तुम्हाला मी खरं सत्य सांगतो की नाकातून फुफ्फुसात जातो नाभीतून ब्रह्मरंध्रात जात नाही कधी श्वास ही भावना आहे. असं उलटं कसं होईल. इथून आपण घेतो आणि फुफ्फुसात जातो फुफ्फुसातून बाहेर सोडला जातो. पण हा जो मुख्य श्वास आहे किंवा प्राण आहे त्या प्राणाबरोबर उपप्राण आहेत ते भावनेशी संबंधित आहेत. तशी भावना झाली तर तो प्राण मात्र ऊर्ध्वगामी होत असतो. ती प्राणशक्ती सर्व शरीरात खेळते असं असल्यामुळं त्या प्राणांशी संबंधित हे जास्त आहे. म्हणून भावनेने नाभीस्थानापासून तुमचा हृदयापर्यंत येवो नाहीतर नाभीच्या नाभीमध्ये फिरो. तुम्ही धरा आपला चिदाकाशात जातोय अशी भावना करा आणि बस. कधी कधी शांत बसून असं ओळखा की तुम्ही आहात कुठं. बघा मी एक गमतीशीर प्रयोग तुम्हाला सांगतोय की आपण कुठं आहोत असं आपल्याला प्रथम समजून घ्यायचं. असं गृहित धरलेलं आहे की ध्यानाला बसलेला साधक अगदी विषयातून जेमतेम बाहेर आलाय म्हणून नाभिस्थानी आहे. जीवाचं स्थान नाभिस्थानी आहे असं अशा करता सांगितलेलं आहे की तुम्ही अगदी रॉ आहात. विषयात लडबडलेले जेमतेम बाहेर आलेले आहात नाभिस्थानापर्यंत आणि तिथून सो असं म्हणत तुम्हाला ब्रह्मरंध्रापर्यंत जायचं. पण जरा डोळे मिटले तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही नाभिस्थानापाशी नाही आहात. प्रत्येक व्यक्ती तशी नसते, जाणीव तुमची. डोळे मिटा आणि पहा कोणाला असं वाटेल की आपण म्हणजे आपली जाणीव इथं हृदयापाशी आहे, तर कोणाला असं जाणवेल की हृदय आणि कंठ याच्या दरम्यान कुठंतरी आहे. तर कोणाकोणाला जे खूप चांगली साधना करणारे असतात, अखंड अनुसंधान करणारे असतात, त्यांना आपण या वरच्या भागात आहोत असाच मुळात भाव असतो. जरा डोळे मिटा आणि पहा की तुम्ही कुठं आहात. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही प्रत्येक जण अगदी नाभिस्थानी आहे. जाणीव तुमची कुठं आहे पाहता येत असेल तर पहा. श्वास चाललेला आहे. आत दृष्टी वळवलेली आहे. ज्यांना वाटतंय आपण हृदयाच्या ठिकाणी आहोत त्यांनी हृदयापासून एक सूक्ष्म कंठातून श्वास घ्यावा. ज्यांना वाटतंय कंठापाशी आहोत त्यांनी तिथून, ज्यांना कंठाच्याही वर आहोत असं वाटतं त्यांचा श्वास अगदी अल्प असेल सोहमचा. आणि असे 4-5 श्वास घ्या. श्वास घ्यायचा, चिदाकाशात किंचित काळ रोखायचा, सोडायचा. घेताना सो, सोडताना हम. खोल कंठातला श्वास. मात्र तुमचं अस्तित्व जिथं आहे असं तुम्हाला वाटतं तिथून ऊर्ध्वगामी व्हा. आता श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष करा आणि तुम्ही चिदाकाशातच आहात. अस्तित्व मात्र तुम्ही जे पूर्वी कुठं हृदयापाशी आहात असं वाटत असेल, नाभिस्थानी आहात असं वाटत असेल, कंठापाशी आहात, आता तुम्ही चिदाकाशात आहात आणि परमात्म स्वरूप आहात. श्वास आता नैसर्गिक जसे चालतील तसे चालतील. हरी 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 स्वामीजी. डोळे उघडायला हरकत नाही. त्यामुळं नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत असं सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला काही श्वास, 1-2-3 श्वास कदाचित नाभीपासून असे घ्या. पण नंतर तुम्ही जिथं आहात असं तुम्हाला वाटतंय जाणीव रूपानी, तिथून केवळ ऊर्ध्वगामी झालं तरी चालेल. एकदा असं झालं की आपल्यापैकी कित्येक जण तेव्हा उपस्थित असतील की स्वामीजी आजारी पडले 91 साली, 92 साली स्वामीजींनी आम्हाला दोघांना उत्तराधिकार दिले आणि त्याच्यानंतर ही 2 वर्ष गेली, 94 साल आला. तेव्हा मी स्वामीजींना असं म्हटलं की ध्यानाची प्रक्रिया एकदा सगळ्यांना, सगळ्या साधकांना समजावून सांगावी असं मला वाटतं, असं मी स्वामीजींना म्हटलो. मंगळवारी मी जात असे तेव्हा, तर स्वामीजी म्हणाले की तू जरूर सांग. केंद्रामध्ये तसं निवेदन दिलं गेलं आणि मी ध्यानाची प्रक्रिया केंद्रामध्ये सांगितली. स्वामीजींनी कोणाला तरी सांगून त्याची कॅसेट करवली आणि ती ऐकली. ते मला माहित नव्हतं. मी जेव्हा पुढच्या मंगळवारी गेलो तेव्हा स्वामीजी म्हणाले की तू सांगितलेलं सगळं बरोबर सांगितलंस. आणि मला अशी खात्री वाटते की तुम्ही दोघेही खूप चांगलं काम कराल असं स्वामीजी म्हणाले. त्याच्यानंतर स्वामीजी म्हणाले की इतर वेळी देखील, मग मला सांगायला लागले, इतर वेळी देखील सोहमचं अनुसंधान आपण करायला हवं. मला म्हणाले तू कसं करतोस. तेव्हा मी स्वामीजींना म्हटलं की मला फारसं जमत नाही, पण मला, मी जसं करतो तसं तुम्हाला मी सांगतो की मी कधी कधी मनानी आपण तेच आहोत अशी भावना करतो, कधी कधी तसं मी चिंतन करतो, तर कधी कधी श्वासावर मी लक्ष देऊन एकटा असेन तेव्हा सोहमचं आलंबन करतो. पण मी स्वामीजींना असं म्हटलं की मला ते करताना जरा दमल्यासारखं होतं, ओढाताण होते. प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास आणि असे सारखेच घ्यायचे. तर स्वामीजी म्हणाले की मी सांगतो खरं की नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत, पण मी सोहमचं आलंबन किंवा सोहमचं अनुसंधान फक्त इथल्या इथं ठेवतो असं, या नाकापासून इथपर्यंत असं त्यांनी, आणि तूही करून बघ म्हणाले. याच्यावर मी बराच विचार केला, पण मला इथल्या इथं घेताना देखील पूर्ण तशी भावना निर्माण होईना. पुढच्या वेळेला मी स्वामीजींना असं म्हटलं की तुम्ही म्हणता तसं तुम्ही इथल्या इथं सोहमचं आलंबन म्हणून घेता, पण मला असं वाटतं की मला ते तितकं जमत नाहीये, त्याच्याऐवजी मला असं इथपासून श्वास आपला लक्ष ठेवायला सोपं जातं. तर स्वामीजी म्हणाले जाणीव रूपाने तू तिथं आहेस असं त्याचा अर्थ आहे, जेव्हा इथून घ्यायला जमतो तेव्हा. म्हणून आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जाणीव रूपाने कुठं आहात हे ओळखा आणि तिथून तुम्ही सो असं म्हणत परमात्म्याला भेटायला जाताय असं धरा. मग नंतर हळूहळू मला कधी कधी असंही व्हायला लागलं की इथल्या इथं देखील अनुसंधान जमायला लागलं, पण तेव्हा मात्र तितका ऊर्ध्वगामी मी नव्हतोच जसे स्वामीजी होते. त्याच्यानंतर मला ते असं म्हणाले की कधी कधी मला इथून इतका देखील सोहमचा श्वास घ्यायला लागत नाही. साधा जो श्वास असतो तो अगदी इथल्या इथंच माझा राहतो आणि मी त्या ठिकाणी चांगला टिकून राहतो असा, अशा प्रकारचा काहीतरी त्यांनी शब्द वापरला. त्या ठिकाणी मी राहतो. हे अनुसंधानाकरता मी सांगितलं आणि सोहमचे श्वास सद्गुरूंनी सांगितले तसे 3 नाभीपासून असे घेऊन मग नंतर हृदयापासून घेतले तरी देखील चालतील. हे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. आज अचानक मी ध्यानाविषयी काही स्वामीजी सांगतात तर ते वाचून दाखवायचं म्हणून एक पुस्तक घेऊन आलेलो होतो, पण ध्यानाविषयीच दोन प्रश्न आल्यामुळं ध्यानाविषयी सहज बोलणं देखील झालं. पुढच्या वेळेला मी हे पुस्तक घेऊन येईन, पण स्वामीजी ध्यानाविषयी काय म्हणतात हे अजून 2-3 मिनिटं असल्यामुळं मी तुम्हाला वाचून दाखवतो. सोहम साधना मार्गात सोहम सहा अहम तो मी हा बोध होणं हे मुख्य आहे. श्वास घेणं तो दीर्घ करणं, वर थांबवणं, खाली येणं या गोष्टी अंतिम बोधाच्या दृष्टीने गौण व साधनभूत आहेत. बघा या प्रश्नाच्या संदर्भातच चाललेला आहे. स्वामीजींचं एक अमृत बिंदू म्हणून छोटस पुस्तक आहे, ते माझ्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असं आहे. त्याच्यात ध्यानाविषयी आणि अनेक अंतरंग गोष्टींविषयी मार्गदर्शन आहे. इथं योगाला महत्व नाही, महत्व आहे ते बोधाला. सोहम बोध ठसविण्यासाठी योग साधनेतील एक छोटीशी श्वास प्रक्रिया इतकच. गगन चिदाकाश हे दृश्य आपण द्रष्टा या ध्यानातील अवस्थेनंतर दृश्यावरच जेव्हा लक्ष केंद्रित होतं, म्हणजे गगनावर निर्विचार स्थितीवर, तेव्हा जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेची जाणीव असणारा कोण काहीही आता नाही याच्यावर लक्ष केंद्रित झाल्यानंतर ते दृश्य आता काहीही नाही सर्व विचार संपले याचीही जाणीव असणारा तो कोण असतो, समाधी अवस्थेत आनंदाचा जो भोग भोगतो तो स्वानंद रूप स्वसंवेद्य असा आत्माच असतो. साहजिकच त्याला त्या आनंदाचा भोग भोगण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज लागत नाही, तो आनंदरूप आणि स्वयंप्रकाशी आहे, तो स्वतःच प्रगट होतो. तेव्हा त्या अवस्थेची जाणीव असणाराही तोच म्हणजे आत्माच असतो. आता ध्यानाची प्रक्रिया त्यांनी सांगितली ती ऐका बरं का. खरं वेळ संपली की पुढच्या वेळेला नको, तुम्हाला असं म्हणून जाऊ देणं बरोबर नाही. स्वामीजी म्हणतात ध्यानाला बसल्यावर सुरुवातीला काही वेळ दीर्घ श्वास घेतले की मन चिदाकाशात स्थिर होऊ लागते. एक दोन असा चिदाकाशात स्थिर होण्याचा काळ वाढू लागला की मनाचं अमन होतं. तीन मनाची अमनावस्था काही काळ स्थिर होत गेली म्हणजे दृश्य नाहीस होत. चार त्या दृश्याच्या सापेक्ष असणारा द्रष्टा आणि दर्शन दोन्ही संपुष्टात येतात. ही दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी हरपून जाते आणि मग साधक स्वरूपाच्या ठिकाणी मिसळून जातो. तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम यावेळी मूळ अहम स्फुरण चिदाकाशात म्हणजे मस्तकाच्या पोकळीत एका विशिष्ट ठिकाणी स्फुरत राहत. हे आपलं मूळ स्वरूप. या अवस्थेत देह निश्चळ होऊन बुद्धीची जाणीव राहत नाही, मनाच्या सर्व क्रिया थांबलेल्या असतात, मन पूर्णपणे अमनावस्थेत असत, श्वास अति मंद होत होत नासाभ्यंतरचारिणव असा होतो. त्या श्वासाचंही अस्तित्व आता कळेनास होत, आपण फक्त जाणीव रूपाने शिल्लक राहतो. हे जाणीवेचं स्थान कपाळावरील कुंकवाच्या ठिकाणापासून आत काढलेली सरळ रेषा, इथून जर आत एक काल्पनिक सरळ रेषा काढली, वरून ब्रह्मरंध्रातून खाली गळ्याकडे येणाऱ्या सरळ रेषेला जेथे छेद करते टाळूपासून, खाली येणाऱ्या सरळ रेषेला ज्या ठिकाणी छेद करते ती ही जागा होय. किती स्पष्ट सांगितले बघा. ध्यानस्थ साधकाचं आपल्या श्वासाकडे नंतर लक्ष राहू शकत नाही, कारण श्वासाकडे लक्ष देऊ लागलं की साधकाचं मन अमनावस्थेतून खाली येऊ लागतं. श्वासाकडे लक्ष राहिलं नाही किंवा मुद्दाम लक्ष दिलं नाही तर नाकातून चार अंघोळेपर्यंत वरच्यावर जाणारा श्वास मनाला वरच चिदाकाशात स्थिर राखण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे अगदी मंद असा श्वास चालतो. अशा मंद श्वासामुळे थोड्या प्रमाणात का होईना हवा फुफ्फुसात जाऊन ती शरीर रक्षण करत असावी असे दिसते असं स्वामीजी म्हणतात. अर्थात हे पुढच्या वेळेला मी प्रश्न घ्यायच्या आधीच आता वाचेन बर का, तुमची उत्सुकता अशा रीतीने. पण स्वामीजी कसे होते हे आणि ते कसं मार्गदर्शन करत असत हे या छोट्या छोट्या ग्रंथांवरून देखील आपल्या लक्षात येतं. इतकं नेमकं आणि स्पष्ट मार्गदर्शन फार क्वचित कुठेतरी तुम्हाला अनुभवाला येईल. संत आणि समाज सुधारक याच्याविषयी आता राधिकाने वाचलं, तर अण्णा हजारे स्वामीजींना भेटायला आलेले होते. एका बुधवारच्या केंद्राच्या आधी अण्णा हजारे स्वामीजींकडे आलेले होते. नंतर मी स्वामीजींना म्हटलं की तुमचं बोलणं काय झालं, तेव्हा स्वामीजी म्हणाले की त्यांनी आपण सगळे मिळून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि समाज स्वच्छ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असं आवाहन करायला ते आलेले होते. शिवाय काही एक मानसिक शांती समाधान याची देखील यासाठी गरज आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो असं म्हणाले. तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले की तुमचं जे काम आहे ते काम माझ्या कामापेक्षा थोडस वेगळं आहे, तुम्ही ते जरूर करा तुमची जर तशी प्रेरणा असेल तर, पण जर व्यक्ती सुधारली तर समाज सुधारेल आणि तर भ्रष्टाचार दूर होईल अशी माझी श्रद्धा आहे, त्यामुळे लढ्याच्या कामात मी उतरू शकत नाही असं स्वामीजी त्यांना म्हणाले. तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्ही करा आणि मला ज्या पद्धतीने काम करायचं आहे असं वाटतं तर ते मुख्यतः पारमार्थिक आध्यात्मिक असं काम आहे, तर ते काम त्या पद्धतीने मी करत राहीन, तुमच्या कामाला माझा हार्दिक पाठिंबा आहे असं स्वामीजी म्हणाले आणि अण्णा हजारे निघून गेले. या समाज सेवक देखील मोठेच, पण समाज सेवक आणि संत यांच्यामध्ये काही एक फरक असतो असं जे स्वामीजी म्हणाले तेव्हा मला आठवलं आणि आता परत सत्संग संपवताना त्याची पटकन आठवण झाल्यामुळं ती गोष्ट तुम्हाला मी सांगितली. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरी 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 स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ सब संतन की जय जय जय।
आज सिया महिन्यातील पहिला गुरुवार असतो।